आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं प्रधानमंत्र्यांचं मणिपूरमध्ये आवाहन. अनुकंपा तत्वावरच्या 15 वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लवकरच करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरला. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 ते 20 दिवस आधीच सुरू होईल असा हवामान विभागाचा अंदाज. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानबरोबरच्या सामन्याचा निषेध करण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्णय. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी गटात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अंतिम फेरीत दाखल. आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधल्या सर्व गटांना केलं. ते मणिपूरमध्ये एका सभेत बोलत होते. भारत सरकार मणिपूरच्या नागरिकांच्या पूर्ण पाठीशी असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. तत्पूर्वी चुराचंदपूर इथं त्यांनी 7,300 कोटी रुपयांच्या 19 विकासकामांचं भूमिपूजन केलं. सध्या प्रधानमंत्री 5 राज्यांच्या दौऱ्यावर असून मिझोरामच्या विकासात योगदान देणाऱ्या 9,000 कोटींहून अधिक खर्चाच्या महत्वाकांक्षी योजनांचा प्रारंभ दूरस्थ पद्धतीनं आज सकाळी त्यांनी केला. या योजनांद्वारे मिझोरामच्या रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे. ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. अनुकंपा तत्वावरच्या 15 वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लवकरच करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील 289 कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री संजय राठोड उपस्थित होते. अनुकंपा तत्वावरील एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक उपाध्यक्ष विजय सिंगल यांनी काल ही माहिती दिली. देशातला हा सर्वात मोठा विमानतळ लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या बरोबरीचा असेल. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. हा विमानतळ जलमार्गालाही जोडण्यात येणार असून गेट वे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणाहून जलमार्गानं त्यावर पोहोचणं शक्य होईल. भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. 135 आसनक्षमतेची ही वातानुकूलित बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही सेवा रिंग रोड मार्गावर असेल आणि नंतर शहराच्या इतर मार्गांवर तिचा विस्तार होईल असं गडकरी यांनी सांगितलं. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील 2.85 शतांश किलोमीटर लांबीच्या 4 मार्गिका असलेल्या ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. या पुलासाठी 191 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात आगामी पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली तसंच काटोल इथं राज्यातलं सर्वात मोठं संत्र प्रक्रिया फूड पार्क उभारण्याची घोषणा केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल हेही यावेळी उपस्थित होते. वस्तू आणि सेवाकर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. जीएसटी कपात झाल्यामुळे अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे. जीएसटी कपातीमुळे पर्यटन क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबाबत जाणून घेऊया.
नव्या सुधारणेनुसार हॉटेलमधल्या निवासावरच्या जीएसटीमध्ये कपात झाली आहे. यामुळे पर्यटकांना परवडणाऱ्या दरात हॉटेल्स उपलब्ध होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. तसंच हॉटेल, होमस्टे आणि अतिथीगृहामधल्या गुंतवणुकीतही वाढ होईल. त्याचप्रमाणे बस आणि मिनी बसच्या जीएसटी दरातही कपात झाल्यामुळे तिकीट दर कमी होतील. यामुळे पर्यटकांना प्रवास करण्यासाठी तसंच टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रोत्साहन मिळून पर्यटन क्षेत्राला लाभ होईल.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 ते 20 दिवस आधीच सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्र दक्षिण मध्य महाराष्ट्रातील द्रोणीय स्थितीमुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. लातूर, नांदेड, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पुणे घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी इथं सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 सप्टेंबरला राजस्थानमधून, 17 सप्टेंबरला वायव्य भारतातून, तर 15 ऑक्टोबरला संपूर्ण देशातून मान्सून परत जाईल. दरम्यान मान्सून परतल्यानंतरही अवकाळी पाऊस सुरू राहील. सप्टेंबरच्या अखेरीस वातावरणातील उष्मा वाढून ऑक्टोबर हीट जाणवण्याची शक्यता असून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. यंदा मान्सून 24 मेला केरळमध्ये दाखल झाला आणि 29 जूनपर्यंत देशभरात पसरला. आत्तापर्यंत देशात 836.2 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या तुलनेत 7% जास्त आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाला आहे. पूर्णा तालुक्यात ढोणे पांग्रा इथल्या शाळेत पावसाचं पाणी शिरलं. नागरिक आणि शिक्षकांच्या सतर्कतेनं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचं काम चालू असून यंत्रावर काम करताना थुना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये चौघेजण अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या पथकानं पुरात अडकलेल्या या कामगारांना सुखरूप वाचवलं. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, एरखेडा या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची बस काल रात्री परतीच्या मार्गावर असताना नाल्याला आलेल्या पुरामुळे अडकली होती. स्थानिकांच्या आणि प्रशासनाच्या तत्परतेनं विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यात आलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तानच्या संघात होणार असलेल्या सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना दिली. माझं कुंकू माझा देश या आंदोलनांतर्गत पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक गावातून एका डब्यात कुंकवाच्या डब्या एकत्र करून त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत असं त्यांनी सांगितलं. पहलगाम हल्ल्याचे घाव अजूनही ताजे आहेत. त्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं केंद्र सरकार म्हणत आहे. तरी देखील पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळला जातोय याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात अबुधाबी इथं श्रीलंका आणि बांगलादेश यांचा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान काल अ गटात पाकिस्तान आणि ओमान यांच्यात झालेला सामना पाकिस्ताननं 93 धावांनी जिंकला. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे. आज सकाळी उपांत्य फेरीत या जोडीनं चीन तायपेईच्या चेन चेंग कुवान आणि लीन बिंग वी या जोडीचा 21-17, 21-15 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लियॉंग वेई केंग आणि वांग चेंग या जोडीशी होणार आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज संध्याकाळी लक्ष्य सेनची लढत चीन तायपेईच्या चो तियन चेनशी होणार आहे. लक्ष्यने काल उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्याच आयुष शेट्टीला पराभूत केलं होतं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान गोर रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या 5 ते 15 वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरिक्त डोस दिला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जाणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं प्रधानमंत्र्यांचं मणिपूरमध्ये आवाहन. अनुकंपा तत्वावरच्या 15 वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लवकरच करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरला. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 ते 20 दिवस आधीच सुरू होईल असा हवामान विभागाचा अंदाज. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानबरोबरच्या सामन्याचा निषेध करण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्णय. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरी गटात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.